आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.4% राहील असा केंद्र सरकारचा अंदाज. अंबरनाथ आणि अकोट नगरपरिषदेतल्या युतीवरून भाजपा आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आणि आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले बांगलादेशाचे सामने भारताबाहेर खेळवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आयसीसीनं फेटाळली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.4% राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 201,00,000 कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 188,00,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा सरकारचा अंदाज आहे. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातल्या वाढीमुळं आर्थिक वृद्धीदर 7% पलीकडे जाऊ शकतो असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे. जैविक डांबराचा व्यावसायिक पातळीवर उत्पादन करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. धान्यातला काडी कचरा जाळून टाकण्यातून होणारं प्रदूषण या तंत्रज्ञानामुळे टाळता येईल असं गडकरी म्हणाले. नवी दिल्लीत CSIR तंत्रज्ञान हस्तांतरण सोहळ्याच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते निर्मितीत गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. 29 किलोमीटरचा रस्ता सलग 24 तासात उभारण्याचा विक्रम प्राधिकरणानं केला आहे. यासाठी 10,000 मेट्रिक टनाहून अधिक डांबरयुक्त काँक्रीटचा वापर झाला. 343 किलोमीटर लांबीच्या या बंगळुरू कडाप्पा विजयवाडा महामार्गावर हा विश्वविक्रम झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या सभापतींनी समिती स्थापन करण्यावर न्यायाधीशांची चौकशी कायद्यातल्या तरतुदींनुसार कोणतीही बंदी नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. मात्र ज्या पद्धतीनं सभापती ओम बिर्ला यांनी ही समिती स्थापन केली त्यात काही त्रुटी दिसत आहेत असंही न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं नमूद केलं. ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करावी इतक्या या त्रुटी मोठ्या आहेत का हे तपासू असंही खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपानं काँग्रेसची तर अकोट नगरपरिषदेत भाजपानं MIMशी युती केली आहे. या प्रकरणी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेला डावलून भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अंबरनाथ विकास आघाडी तयार केली आहे. तर अकोला जिल्ह्यात अकोट इथं MIM बरोबर समझोता केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून कोणत्याही परिस्थितीत हे समझोते खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलंय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याकडून खुलासा मागवलाय. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसनं अंबरनाथमधल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलंय. कार्यकारिणी बरखास्त करण्याचा तसंच कार्यकारिणीच्या अध्यक्षांना निलंबित करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. भाजपासोबतची युती चुकीची आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून उभयपक्षी सहकार्याबाबत चर्चा केली. लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि भविष्याचा वेध या तत्वांवर आधारित नातेसंबंध दोन्ही देशांदरम्यान वाढवण्यासाठीचे मार्ग या चर्चेत पुढे आले. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण आणि दहशतवादी कारवायांना प्रतिरोध याविषयीच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी परस्परांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. जेम्स लेन यानं लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात काही अपमानास्पद उल्लेख होते. या प्रकरणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला वृत्तपत्रात माफीनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं कालच्या वृत्तपत्रात दिलगिरी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ डॉ अमर्त्य सेन यांना नोटीस पाठवली आहे. डॉ सेन सध्या परदेशात असल्याने बोलपूरमध्ये शांतिनिकेतन इथल्या त्यांच्या घरी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या मतदार नाव नोंदणी अर्जात काही त्रुटी आढळल्यानं सुनावणीला हजर राहण्याची नोटीस पाठवल्याचं बूथ पातळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसनं या प्रकाराचा निषेध केला आहे. बंगालच्या जनतेचा अपमान करण्यासाठी जाणूनबुजून असे प्रकार केले जात असल्याचा आरोप तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपा आणि निवडणूक आयोगानं हा आरोप फेटाळून लावला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एका गुंतवणूक योजनेची जाहिरात करत असल्याचा समाजमाध्यमावर फिरणारा व्हिडिओ खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सदर व्हिडिओ एआयनं तयार केलेला असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. अशा कोणत्याही योजनेची जाहिरात अर्थमंत्र्यांनी केलेली नाही. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही दाव्यांची सत्यासत्यता अधिकृत पोर्टल्सवरून किंवा संकेतस्थळावरून पडताळून पाहावी असं आवाहन पीआयबीनं केलं आहे. महिला बचत गटाच्या सदस्यांना आता पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येईल. त्यांना पैसे हस्तांतरणाची सुविधा, पीओएस मशीन, टॅब आणि प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी केंद्रीय संचार मंत्रालयानं कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठीही पोस्टाच्या सुविधेचा लाभ घेता येईल. यामुळे पूर्वी 10-15 दिवसात होणारी प्रक्रिया आता 2-3 दिवसात पूर्ण होऊ शकेल असं केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. आगामी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतले बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ अर्थात आयसीसीनं फेटाळली आहे. त्याऐवजी बांगलादेशनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याची तयारी आयसीसीनं दाखवली आहे असं बांगलादेश क्रिकेट मंडळानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. आयसीसीनं मागणी फेटाळल्यावरही बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्हाला ही विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे पण भारतात खेळलो तर बांगलादेशाची सुरक्षा सन्मान धोक्यात येईल असं बांगलादेशचं म्हणणं आहे. ही भूमिका 1-2 दिवसात आयसीसीला कळवणार असल्याचं बांगलादेश क्रिकेट मंडळानं म्हटलं आहे. T20 विश्वचषक येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून बांगलादेशचे पहिले 4 सामने कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. मलेशिया खुल्या सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताची PV सिंधू तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूचा पुढचा सामना जपानच्या तोमोका मियाझाकी हिच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो तर महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोड्यांना मात्र पराभव पत्करावा लागला. ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा याही पहिल्याच फेरीत बाद झाल्या. अमेरिकेला पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार अमन भैसवालला भारतात पकडून आणण्यात यश आलं आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेला अमन खून, दंगा आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या विविध प्रकरणात हरियाणा पोलिसांना हवा होता. दिल्ली विमानतळावरून हरियाणा पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.4% राहील असा केंद्र सरकारचा अंदाज. अंबरनाथ आणि अकोट नगर परिषदेतल्या युतीवरून भाजपा आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आणि आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आयसीसीनं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.